In the last lecture, I told you about the definition of Sangeet, Sangam, Geetam, Sangeetam, the characteristics of sound, timbre, that is Naad ki Jati, volume, Naad ka Chhota Badapan, and the pitch, Naad ki Unchai aur Nichai. I also introduced about seven Shuddha Swaras, Sa, Re, Ga, Ma, Pa, Dha, Ni, four Komal Swaras, Rishab, that Re, Gandhar, Ga, Dha, Dhaivat, and Nishad, and one Tivra, that is Madhyam. So that makes a total number of 12 Swaras. And I also made you recognize the Swar. Now I think I am going to make it a regular practice in each class to have that kind of a recognition of swaras session. I would like to introduce rag. Let us talk about rag. Rag is a framework of rules which help us to produce melodies which have specific mood or atmosphere, and within these rules the singer has the scope to produce lots of different melodies. As long as the broad rules are followed, all these melodies will have a common feel to them. That is why many experienced listeners are able to recognize ragas without knowing even the names of the notes. So, what type of rules make a rag? Ragas make a choice of which notes to use, and in their natural form, and which notes to take in the komal or tivra form. Suppose if I start this rag, everybody knows Yaman. So Yaman rag I am going to use now, and Bhairav. Yaman has Madhyam Tivra, and it's a Sampurna rag. Nire Gama Padha Nisa Aroh, and then Avroh Sa Ni Dha Pa Ma Ga Re Sa. Bhairav uses Rishab and Dhaivat Komal. Again, it's a Sampurna Jati rag. Sa Re Ga Ma Pa Dha Ni Sa Ni Dha Pa Ma Ga Re Sa. Ni Re Ga Ma Pa Dha Ni Sa Sa Re Ga Pa Ma Ga Re Ga. Sampurna Jati Rag employs all swaras. Sa Re Ga Ma Pa Dha Ni Sa. You start from Ni Re Ga Ma or Sa Re Ga Ma Pa Dha Ni Sa Sa Ni Dha Pa Ma Ga. Bhairav's Aroh Avroh is Sa Re Ga Ma Pa Dha Ni Sa Sa Ni Dha Pa Ma Ga Re Sa. Ragas have a choice which swaras, is it Shuddha, Komal or Tivra. Now there is Varjit Swar also. Varjit Swar are those swaras which are totally, completely omitted from the rag. Do you know any rag? Can anybody tell? Bhoop, right. So in Bhoop, what are the swaras which are omitted? Ma and Ni. So sa re ga pa dha sa sa da pa ga ra sa re da sa. Anybody know any other rag which has a pentatonic odav jati rag? Malkams, right. Sa ga ma da ni sa sa ni da ma ga sa. Okay, now rag that uses all the seven notes, it's called sampurna jati rag. There are some ragas which uses only six notes, that is shadav, it's called shadav rag. And then there are some notes, that is five notes, two notes are omitted, that is odav. So odav, I just sang rag bhoop or malkams or even sarang. There are many more ragas like that. Ragas which use different number of notes in aroha and avaroha, they are called sankirna rag. Aroha mein 5 swar honge ya aroha mein 6 swar honge, avaroha mein 7 honge ya ulta bhi ho sakta hai. So do you know any rag like that? Bhimpalasi. Okay. Bhimpalasi employs five notes in the aroha and sampurna in the avaroha. Ni sa ga ma pa ni sa sa ni dha pa ma pa ga ma ga ra sa or sa ni dha pa ma ga ra sa. There are some ragas, they may use different sets of notes while stepping towards higher pitches and while returning towards lower pitches. There is one example, rag Bilas Khani Todi. Have you heard this rag? Bilas Khani Todi. Bilas Khani Todi uses Rishabh Komal, Gandhar Komal, Pancham. Pancham is there, Madhyam is Shuddha, Dhaivat Komal, Ni Komal and Sa. So Re, Ga, Dha, Ni. Re, Ga, Dha, Ni, Komal. Now the aroha is like this. Sa, Re, Ga, Pa, Dha, Ma, Ga, Re, Ga, Pa, Dha, Sa. Sa re ga ma ga re ga re sa. So suppose I want to use madhyam. So sa re ga ma ga re ga pa dha pa dha sa re ni dha pa dha ni dha ma ga re ga ma ga re ga re sa sa re ga pa dha ni dha ma ga re ga pa dha sa re ga re. Ga-ba-da-ma-gar-ga-ma-gar-ga-ra-sa. So these ragas are called Vakra Rag. Vakra matlab teda. Doesn't go straight, in a straight form. So Vakra Swar is one which is not allowed in a straight ascent or descent pattern. There are some ragas, I think you must be knowing Rag Miya Malhar. In Miya Malhar is also like that. Ni sa ma re pa ga ma re sa ma re pa ni da ni sa ni pa ma pa ga ma re sa re sa ni da ni sa ma re pa mare paga ma ni sare pa ni da ni sa ni paga mare sare sa ni da sa. But even after we have chosen the note, suppose the definition of rag is not complete. Different ragas can be produced from the same set of notes by choosing which notes to emphasize and in what sequence to sing the swaras. So the most emphasized swar in a rag is called Vadi Swar. Jo swar bolta hai. Vad kehte Sanskrit mein dhatu roop hai, bolna. Vadati iti vadi. Us rag mein jo swar bahut zyada baat karta hai. Emphasized swar hai wo. Suppose if I take a Yaman rag, Yaman or Bhairav, Gandhar is the Vadi and Nishad is the Samvadi in Yaman. In Bhairav, Dhaivat is the Vadi and Rishab is the Samvadi. Bhairav is a morning rag and Yaman is a night rag. Ni re ga ni re da ni re ga ga re ga ma pa ga re ga ma re ga da ni re ga sa ni da ni re da ni next important swar is called Samvadi and Nishad is the Samvadi. Pamaga Madani da Mada Madani da Pamagar Nire Nire Gar Gama Gama Dama Mada Madani Sani Nire Gama Dani Rasani Madani re ga ma pa re ga re sa ni ma da ni da pa sa ni re ni re ga re pa ma re ga dha ma pa re ga ni da ma Now, if the Vadi Swar is in the Purvang, Niregama Paresa, Niregama Pa, that is Purvang, lower tetrachord, Gamadanisa, Madanisa, that is Uttarang. So, Purvang and Uttarang. So, if the Vadi Swar is in Purvang, naturally the Samvad Swar has to be in the Uttarang. Samvad is a very nice word. Samvad kehte hain ki acha ek dusre se dialogue hona. Vivad nahi hai wahan pe. To Vadi aur Samvadi, usse milta julta, uske relation mein uska acha ek dusre se समन्वय हो सके, संबंध बन सके. तो निरे गामा प, अब इसका जवाब होगा गामा धनी सा धनी रे गर सा पम गामा धनी लप ने धनी रे गामा धनी गर सा नी लप Dhani re da sa ma da ni ma ni pa ma re ga re sa ni re ga ma da ni re ga ma re ga ga ma da ni ma da. Suppose if I use the mantra saptak and the tar saptak, then you can get the Dhani re ga re sa pa ma ga ma da ni da pa sa ni da ni re ga re sa ni da ma da ma da ni sa ni re ga ma pa ma dhani dhani re ga re sa. When you are improvising the rag, so this samvad system, it's very useful. Now I will sing the rag Bhairav. Same theory I'm going to use, Vadi and Samvadi. Rega re sa. First I will sing the aroha avroha. Sa re ga ma pa da ni sa sa ni da pa ma ga re sa. Sa re ga ma re sa ni sa re sa ni sa da pa da ni sa re sa sa re ga re ga ma re sa sa re ga ma pa ma pa ga re ga ma pa ga ma re ga re ga sa re ga ma da pa ga ma ni da a gamapa gamanida padanisa gamapadanisa nida dhanisa nida pa re gama gare dhanisa re sa sare gamare gamapadanida gamapagamare dhani sani sada gamapagamare re sa sare gamapagamare gama padani sare sani sada dhani sare ga re sa ni sare sani sada padani da pa ma pa ma ga re ga ma pa ma ga ma ga re sa. Usually one attractive phrase is frequently repeated in a rag and serves as the identifying phrase. As soon as the identifying phrase is sung, listener immediately recognizes the rag. This is called pakad, the catching phrase. Gamare gamare gamare. At once the listener will say, oh yes, this is rag bhairav. Ni re gamare yaman, it has to be yaman. Pa ma re ga re ma re ni re ga re sa re sa. There is one very nice, it's a old song. Alla tero naam Ishwar tero naam Alla tero naam Ishwar tero naam Man re kahe nadhi radare man re Allah tero na sare maga man re dada darana. It's same rag yaman. Now traditionally a student is first taught rag yaman. Why is it so? Point number one, ni sa sare gama padhanisa ni re gama padhanisa or ni re gama dhanisa. It's a sampurna rag, straight aroha and avaroha. Gandhar is the vadi and nishad is the samvadi. But there are some anuvadi swar. Anuvadi. Anu means uske piche. Anusaran. उसके पीछे चलने वाला. सो देर आर अनुवादी स्वर्स ऑल्सो एंड स्पेशली इन राग यमन ऋषभ मध्यम पंचम और धैवत यू कैन रेस्ट अपॉन इन एज मच टाइम बिकॉज दिस राग यमन इज जस्ट लाइक अ ओशन. बहुत बड़ा राग है. तो ऐसे राग बिल्कुल बिगिनर्स को बेसिक स्टूडेंट्स को इसलिए सिखाए जाते हैं यदि उसने कुछ गड़बड़ कर भी दी फिर भी वो राग कहेगा नो नो आई एम यमन. वो अपनी आइडेंटिटी छोड़ने को तैयार नहीं है. मे बी फॉर यू पीपल और वीणा जी ऑलवेज जस्ट सिंगिंग राग यमन. आई लाइक यमन एंड स्टिल आई एम अ स्टूडेंट ऑफ राग यमन. इतने उसके वेरियस वेज हैं, रास्ते इतने ज़्यादा हैं कि उसको आप जितना ढूंढोगे उसमें तभी कुछ, देयर इज समथिंग न्यूनेस इन दैट. इसीलिए देखिए उसमें डिवोशनल सॉन्ग्स हैं, उसमें इवन ठुमरी दादरे भी हैं, ध्रुपद है, धमार है, भजन तो हैं, इवन गजल है. सब लोग राग यमन को यूज करते हैं. रेस्ट्रिक्शंस नहीं है कि ऐसे मत करो, दो स्वर आगे जाओ फिर पीछे जाओ, फिर उधर जाते समय पांच स्वर लो, इधर आते समय ऐसे नहीं करो. तो उसमें रेस्ट्रिक्शंस ज्यादा न होने के कारण ये राग बहुत बड़ा है. अच्छा, कुछ ऐसे राग हैं कि उसके जो पर्टिकुलर उसमें यदि आपने फ्रेजेस लिए तभी वो राग सिद्ध होते हैं, समझ में आते हैं, तभी वो अपनी आइडेंटिटी भी आपको दिखाते हैं. हाँ ठीक है. तो ऐसे कुछ रागों का जहाँ पे फ्रेजेस आप डिस्टिंग्विश कर सकें उसको मैं जरा थोड़ा सा आप लोगों को सुनाती हूँ. अब एक कामोद और छायानट, आई डोंट नो वेदर यू हैव हर्ड दीज नेम्स ऑफ रागस. ओके, रे रे प ग म द प ग म प ग म रे सा म रे रे प. ओके नाउ म रे रे प प ग प सा प ग म द प ग म प ग म रे सा re re pa. There is one more rag called Chayanat. It has the same swar, uses the same swars, but ni sa ma re pa, its Chayanat is opposite. Ni sa pa re ma re pa, ni sa re ga ma pa pa re re ga ma ni. So, हम उनको कहते हैं कि ये अवरोही स्वर, अवरोही राग है. पद प सा प प रे. मैं अभी मींड, खटका, मुरकी, ये जो अलंकार हैं उनको मैं बाद में बताऊंगी. अभी यहां पे केवल हम लोग अलग अलग स्वरूप के अलग अलग चेहरे के राग कैसे हैं और उसका चलन कैसा है. ओके, वन मोर न्यू वर्ड, चलन, चलता कैसे है वो राग, चलन. नि सा म रे प ग म प ग म रे सा म रे रे प प ग प सा रे सा ग प ग म द प ग म प ग म रे सा म रे रे प. सपोज इफ आई सिंग ऑल दी स्वराज, म रे रे प ग म द प ग म प ग म रे सा. सो आई एम सिंगिंग द सेम स्वराज बट there is no rhythm. जो हम स्वर गा रहे हैं उसमें एक अपनी लय है. ग म प ग म रे सा म रे रे प. बहुत लोग बहुत ही धीमे धीमे चलते हैं. कुछ लोग यदि काम पे जल्दी जाना है तो एकदम अपनी स्पीड बढ़ाने लगते हैं और कुछ लोगों की नेचुरली स्पीड चढ़ी हुई होती है. ये अपनी एक नेचुरल, अपनी एक लय कहिए आप. काम करने की भी एक लय होती है, बोलने की भी एक लय होती है. कुछ लोग बहुत ही धीमे बोलते हैं, कुछ लोग बहुत ही फास्ट बोलते हैं. सो हमें ये कहना है कि राग का एक अपना मूड है, स्वभाव है, परभावनी स्वभाव। वो कैसे चलता है, वो कैसे बोलता है, उसके स्वर वाक्यों में जो अंगभूत लय है वो कैसी है, ये यहाँ पे हम थोड़ा सा दिखाना चाह रहे हैं। उसी के उल्टा थोड़ा सा Now, actually, Kamod is also Vakra Rag. Okay, now what about ragas that don't depend on such up and down phrases? What about Yaman, for example? Now, is there any place for Chalan in the rules for Yaman rag? I think yes. In such cases, actually, rag, Chalan is actually a punctuation. There are notes on which you can rest, and there are sequences of notes that one has to follow. For example, in rag Yaman, ni re ga, you will ask me why in rag Yaman one has to start from ni re ga. Okay. Sa, there is one answer, ga and ni. Gandhar is the vadi and Nishad is the samvadi. But gare sare sa ni da ni sare sa. Now I have ni da ni sare sa sare sa ni da ni. So there is a punctuation. Sa re sa ni da ni ma re da ni sa ni da ni da ni re ni da ni re ni ga sa. Yeah. ga ma re ga ra dha ni re dha ni I can rest on Rishabh also, but Nida ni re sa Nida ni mada ni re gare ma gare ni re ga ni re ni ga re gare sa But Gandhar is my focus point. Nire ga ma ba re ga re ma ga re ga. Nire ga ma dha ma re ga re. So nire ga ma. What next? Do something. Ma ga re ga re ni da ni re da ni da ma da ni re da sa ni da ni re ga ma ba re ga ga ma da Madani pa pa maga madani mani da magre gar sar sani dani re ga magre gar gar ni dani re ga madani re dani ni da pa. Re ga re ni da ni re ga ma da ni sa ni da ni da ma da ni ma ni da ba ma ga ma da ni da sa ni da ni la pa ma ga re ga re sa ni da You know about Sare Gapa Dhasa Bhupali. There is one more rag Deshkar. It also uses Sare Gapa Dhasa. But Bhup is a Purvang rag, while Deshkar is a Uttarang Pradhan. Bhup is a night rag. Gandhar, Dha, Ga, Uga and Dha. Gandhar is the Vadi and Dhaivat is the Samvadi. Whereas in Deshkar is a morning rag. Dha, Vadi and Ga, Samvadi. I will sing some few alaps in Bhupali first. Sarada sa pada sa da sarada sa dha sara sa Pada sa re ga re sa re sa re ga re ga re sa re sa re ga pa re ga re sa re ga re sa ಸಾರದ ಪದ ಗಾರ ಸಾರದ ಪದ 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 ಸಾರದ ಪದ ಸಾಧ ಸಾರ ಗ ಪರ ಪ ಗಾರ ಸಾರ ದ ಗಾರ ಸಸರ ಗಾರ ಸಾರ ಸದ ಸಾರ ದ ಗಾರ ಸಾರ ಗ ಬಧ ಪ ಗಾರ ಪಾರ ಸಾರ ಗರ ದ ಸಾರ ದ ದ ಪದ ಸಾ. ನಾವು ಇನ್ ದಿಸ್ ಕಾರ್ ನಾವು ದ ಪಕಡ್ ಆಫ್ ರಾಗ ಭೂ ಸಾರ ಗರ ಸಾರ ಸಾರ ಗರ ದ ಸಾರ ದ ಗ ಪರ ಗ ಧ ಪ ಗ ರ ಗ. ವೇರ್ ಆಸ್ ದ ಓಪನಿಂಗ್ ಫ್ರೇಸ್ ಇನ್ ದೇಶ್ಕಾರ್ ವಿಲ್ ಬಿ ಸಾಧ ಪ ದ ಗ ಪ ಸ ಗ ಪ ದ ಪ. ನೌ ರಿಷಬ್ in this car I am going to use that ga sa ga sa just passing ga sa ga pa da pa ga pa da sa pa da sa da pa dha ga pa ga pa da pa da pa ga pa ga ಗ ಪ ಗ ಸ ಗ ಪ ರ ಗ ರ ಗ. ರಿಷಬ್ ಇಸ್ ಜಸ್ಟ್ ಅ ಸಜೆಷನ್. ಗ ಪ ಗ ಪ ಗ ಪ ಗ ಪ ಗ ಪ ಗ ಸ ಸ ಗ ಪ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಗ ಪ ಗ ಸ ಗ ಪ ದ ಸ ಪ ದ ಸರ ಸಾ ಪ ಸಾ ಪ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಪ ದ ಪ ಗ ಧ ಪ ಗ ಸಾ ಪ ಗ ರ ಗ ಪ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಧ ಸ ಗ ಪ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಸ ಪ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಸರ ಸಾರ ಪ ಗ ಪ ಗ ಪ ಗ ದ ಪ ಸದ ಸಾ ಪ ಗ ಪ ಗ. ಸೊ ಈವನ್ ದ ಕಾಂಪೋಸಿಷನ್ ತನ ದೇರ ನಿತ ತರ ದಾನಿ ತರ ದಾನಿ ನಿತ ತರ ದಾನಿ. ಸೊ ಸ ಗ ಪ ದ ಪ ದ ಸಾ ಉತ ತರ ಕಾ ಆಲ್ ದ ಟೈಮ್ ಗ ಪ ದ ಸಾ ಆರ್ the mood also changes. Deshkar is a little bit chanchal prakriti ka rag, whereas Bhoop is a little bit shant.
Jab se tumhe san laage re jab se tumhe san laage re jab se tumhe san laage.
I can tell you one more pair. It's Madhmat Sarang and Megh Malhar. Ni sa re ma pa ni sa.
Ni sa re ma pa ni sa. Sa ni pa ma re ni sa.
Ni sa re ma nishad is komal.
Ni sa re shuddha ma pa ni sa ni pa ma re ni sa.
Gandhar and Dhaivat, ga and dhar are varjit. Okay, now first I will sing some alap in Madhmat Sarang. Madhmat Sarang is an afternoon rag. Megh Malhar, with the name it says monsoon rag, Malhar.
Ni sa re ma re sa ni. Ni sa re ni sa. Re sa ni sa re pa ma. Re ma pa ma re ma re ma ba ni pa ma ba ni sa ni pa ma re ma pa re ma re ni sa re ma ni sa re ma re pa ma re ma re sare sa ni sare ma re ma ba ni pa ma ba ni pa ni sa ni pa ma re ma ba ni sa re ni sa pa ni pa re ma re ni sare ma ba ni sa re ni sa re ma re ni pa re ma re ni pa re ni sa re ma re ni sa re sa ni sa re ma re re ma pa re ma re ma pa ni pa ni pa ni ma pa ma re ma re.
Now Megh
mare re re ni sa ni mare re sa na ni sa re mare mare pa mare.
So Megh is avarohi rag.
Mare re ma pa ma ba ni re pa ni pa,
and the way I'm singing
mare ma pa ni pa ni ne pa ma pa ni ne pa ma re ni sa re ma pa ma re 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 ni pa re ni sa re ma re. Re ma re pa,
because the Malhar phrase is
ni sa ma re pa. Mare pa ga ma re sa ni 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 sa
Mia Malhar.
Mare pa re ni pa ma re ma re.
Whereas the Madhmat सारन नि सारे रे मा परे रे मा पानी 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 मा परे रे उल्टा हो गया मारे पमारे सारे पमारे नीप. So this is about the chalan of the rag. I will make you recognize the swar. First time singing sa 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 a ni कोमल रहे what was that swar sa a ha a कोमल रे ओके रे कोमल आ सा ऑल द टाइम कीप सा 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 आ ग ओके आ ग आ रे कोमल आ सा sa ma sa ha madhyam right sa ni da pa ma sa कोमल somebody is saying कोमल दैवत शुद्ध दैवत सा सा ग शुद्ध राय आ दैवत कोमल ऋषभ आ चल रहे शुद्ध ऋषभ तीव्र तीव्र मध्यम Now I am started taking two swaras now. Ah, ah. First swar. Ah, ah. Pa, ga, good. रे कोमल रे कोमल गा आ सा 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 आ आ द Mada Re Ni What? Which ni? Huh? When I ask which ni, so there has to be something. It should the ni. Re ni Ah, 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 gamadha, gamare. Sada sa a a a re sa What I did, re sa sa ni ga sa sa dha ma sa sa pa sa ni Everybody started singing now. Good. Ah. गा ओके नाउ ऋषभ को हम लोग सा मानते हैं सारे गारे रे सा ध प ग रे रे ग पद सारे सा ध प ग रे सारे म प नि सारे प म र सा I am keeping the sare ga pa dha sa same swar, but instead of keeping that sa, I have shifted the sa to re. Re is my now sa. First I had sa, sare ga pa dha sa, sa dha pa ga re sa. रे सा रे म प नि सा रे प म रे सा नाउ सा रे सा ग ग विल बिकम द रे बिकॉज सा रे ग प पंचम विल बिकम रे सा रे म पंचम विल बी म ना सा रे ग प ध ध प ग रे सा रे म प ध विल बी प सा रे ग प द सा रे ग प द सा ध प ग रे सा रे म प नि सा रे प म रे सा सो इफ यू चेंज द पोजिशन ऑफ षड्ज इफ यू टेक ऋषभ एज योर षड्ज सा राग चेंजेस सो दीज टू रागाज आर रिलेटेड बाय अ प्रिंसिपल कॉल्ड मूर्छना वी कॉल इट मूर्छना इसको फिर से एक बार हम लोग सोचेंगे आज केवल इतना ही रखते हैं